आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे जारी करण्यात आले.